93.5 रेड एफएम वर 10:12 झालंय तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. नया है यह हे नेमकं काय आहे? रेड एफएम 93.5 वर सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही या गोष्टी ऐकता आहात. नया है यह मग यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल नया है यह समजलं की इंग्लिशमधून सांगू, ही इज न्यू. ये कौन है, ये क्या है, ये कोई इंसान है या कोई नया कुछ चलने वाला है. थोड्या वेळापूर्वी मनीषचा आला होता कॉल, मनीषने एक फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणे जसं आपल्या इकडे रेड एफ एम 93.5 वर पूर्वी कमला का हमला प्ले व्हायचं, कवी की कल्पना प्ले व्हायचं, तसं काहीतरी एक स्पेशल कॅरेक्टर इकडे इंट्रोड्यूस केलं जाणार आहे. ओके, एक अच्छा गेस, व्हेरी गुड. उसे बाय द वे रेडिओ की लँग्वेज में हम स्पार्कलर कहते हैं, बट ये जवाब कितना सही है ये आपको अभी नहीं पता चलेगा. बघूया तुम्हाला काय वाटतंय, नया है यह नेमकं काय असेल? 6601935 नंबर आहे. शेअर करताय तुम्ही तुमच्या भावभावना विचार. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.